श्रेया, अग अजून किती उशीर करणार आहेस तू? स्वप्नील पलीकडून काहीसा रागावूनच बोलला. लवासाजवळील एका रिसॉर्टला श्रेया 31st पार्टीसाठी तिथे आली होती. तिच्या कंपनीने तिथे एक भव्य पार्टी आयोजित केली होती. मागे DJ मोठ्या आवाजात पार्टी सॉंग सुरू होते आणि श्रेया व तिच्या ऑफिस कलिग्स त्या गाण्यांवरती अगदी धुंद होऊन नाचत होते. मध्येच तिला तिच्या नवऱ्याचा कॉल आला होता, म्हणून ती गर्दीतून वाट काढत बोलण्यासाठी बाजूला निघाली, हातात वाईनचा भरलेला ग्लास घेऊन.
अयो संग्राम आलाय.
नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम. संग्रामचा कट्टा आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या पुरातीसोबत, जिचं नाव आहे न्यू इयर पार्टी लाईव्ह भाग पहिला. तर आपल्याला विनंती आहे की आपण आपले चॅनल, आपला पॉडकास्ट लवकरात लवकर फॉलो किंवा सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आपल्याला माझ्या नवीन नवीन कथा कविता आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. वेळ न दवडता आपण जाऊया कथेकडे. कथेचं नाव आहे न्यू इयर पार्टी नाईट. हॅलो स्वप्नील, थोडं जोरात बोल ना, मला ऐकू येत नाही आहे रे. ती नशा चढलेल्या आवाजात त्याला बोलू लागली. मागून DJ आवाज येतच होता. तो पलीकडून जोराने तिला बोलण्याचा प्रयत्न करीत होता. अगं 12 वाजून गेलेत केव्हाचे, तू कधी निघणार आहेस?
बस आणखी थोडा वेळ, मग मी निघेन स्वप्नील, ती नशेतच त्याला म्हणाली.
लवकर निघ यार, मला काळजी वाटते तुझी. एकतर तो रस्ता खूप निर्जन आहे. तो मग काळजीच्या स्वरात तिला म्हणाला.
आता बाबावाला मोड नको ॲक्टिवेट करू प्लीज स्वप्नील, मी निघते लगेच, डोंट वरी.
ती काहीशा नाखुशीतच म्हणाली. हातातील वाईनच्या ग्लासचे चुसके घेत मग ती नाचत नाचत गर्दीत सामील झाली आणि पुन्हा पार्टीची मौज लुटू लागली. रात्रीच्या 1 वाजण्याच्या सुमारास तिने मग आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि सर्वांना टाटा बाय बाय करून ती आपली कार घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली. पार्टीला येताना तिच्यासोबत तिची ऑफिस मैत्रीण दिव्या देखील आली होती, पण ती आता थेट पार्टी संपूर्णच बाकीच्यांच्या सोबत येणार होती, त्यामुळे श्रेय एकटीच परतीच्या वाटेला लागली होती.
मूर्खच आहे यार ही दिव्या, आज तिच्यामुळे मला एकटीला परत जावं लागतंय, तिला तर मी नंतर बघूनच घेते.
श्रेया कार चालवताना स्वतःशीच बडबडत होती, कदाचित पार्टीतील दारू बोलत असावी तिच्या. लवासाचा तो निर्जन वेडावाकडा रस्ता आणि त्यावर श्रेयाची ती कार आपला प्रकाश टाकत भरधाव पुण्याच्या दिशेने निघाली होती. मद्याचे चांगलेच पेग रिचवले असल्या कारणाने तिचे डोळे अगदी जड झाल्यासारखे वाटत होते. हात स्टिअरिंगवर असताना तिने आपल्या पर्समधून आपला मोबाईल बाहेर काढला आणि स्वप्नेला कॉल लावला, पण त्याचा मोबाईल नॉट रिचेबल येत होता. तिने मग आपला मोबाईल तसाच कारच्या डॅशबोर्डवर ठेवून दिला आणि त्याच हाताने आपल्या कारच्या म्युझिक प्लेअरचा आवाज वाढवून दिला. इतक्यात तिची नजर कारच्या रिअरव्ह्यू मिररवर पडली. एक गाडी तीव्र उजेडपाडीत तिच्या कारच्या मागे धावत होती. तिने त्या गाडीला पुढे जाऊ देण्यासाठी आपली कार काहीशी सावकाश करत तिला थोडी जागा करून दिली, पण ती गाडी काही पुढे गेलीच नाही. ती गाडी तिच्या कारच्या मागे तशीच राहिली. श्रेयाची कार बरीच पुढे आली होती आणि तरीही ती गाडी तिच्या मागेच होती, अगदी कुणीतरी तिचा पाठलाग करत असल्यागत. ती सतत आपल्या रिअरव्ह्यू मिररकडे पाहत होती. एका तीव्र उजेडाशिवाय आणखी काहीच तिच्या नजरेस पडत नव्हते. नशेत असून पण आता तिच्या मनाची धाकधूक वाढली होती खरी. होय, एक कार तिचा पाठलागच करत होती. श्रेयाला देखील आता त्याची खात्री झाली होती. तिला काय करावे काहीच समजत नव्हते. त्यात भर म्हणून की काय तिने अगोदरच चांगले मद्याचे पेगवर पेग रिचवले होते, त्या कारणाने तिचा तिच्या कारवरील ताबा डळमळीत होताना दिसत होता. आपला कुणीतरी पाठलाग करते तेही मध्यरात्रीच्या सुमारास, या विचाराने तिची चढलेली दारू हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली होती. स्टिअरिंगवरचे हात लटलटू लागले होते आणि तिला आता दरदरून घाम फुटला होता. भीती माणसाला दारूचीच काय, पण कसलीही नशा उतरायला भाग पाडते आणि एकटेपणाची भीती, तीही एका सुनसान वाटेला. दोन्ही बाजूंनी खचाखच झाडी, मग तिची तर काय अवस्था झाली असेल देवच जाणो. त्या सुनसान रस्त्याला तिची कार धावत होती, एक कार तिचा पाठलाग करत होती आणि श्रेयाला या परिस्थितीत कुणाला कसलीच मदत मागता येत नव्हती. पाठलाग करणाऱ्या त्या कारमध्ये कोण आहे याचा तिला अंदाजही बांधता येईना. दोन क्षण तिने स्टिअरिंगवरील पकड घट्ट करत आपले डोळे मिटले आणि आपल्या मेंदूला ताण देत आपण काही कुणाला त्रास, आपलं कुणाशी काही भांडण, न कळत आपल्यापासून कुणी दुखावले तर गेले नाही ना याची खात्री करून घेतली. मागील काही दिवसांपासून आपल्यावर कुणी पाळत तर ठेवत नाही ना हेही तिने आठवून पाहिले. पण नाही, असं काहीच तर नव्हतं. मग कोण कोण करत असेल त्याचा पाठला आणि का करत असेल? तिला तर काहीच सुचत नव्हते. त्यात स्वप्नील देखील नॉट रिचेबल होता. तरी देखील त्याला एकदा कॉल लावून पाहावे म्हणून तिने मगाशी कारच्या डॅशबोर्डवर ठेवलेला तिचा फोन हातात घेतला आणि पुन्हा एकदा स्वप्नीलला कॉल लावला. आताही तो नॉट रिचेबलच आला. व्हॉट द हेल, म्हणत तिने आपला मोबाईल पुन्हा डॅशबोर्डवर आदळला. तसा तो त्यावर आदळून खाली पडला. पाठीमागून ती कार अजूनही तिचा पाठलाग करतच होती. ती पुरती घाबरली होती. पाठलाग करणारं कोण होतं याचं तिला अजिबातच ठाव नव्हता. तिला मात्र आता आपला जीव वाचवायचा होता. मग त्या कारमध्ये कुणी का असेना. तिला लवकरात लवकर पुणे गाठायचे होते. श्रेयाची कार आता टेमघर धरणाच्या जवळ आली. तसा मागील कारने तिचा वेग वाढवला आणि ती श्रेयाच्या कारच्या अगदी जवळ आली. श्रेयाने देखील मग आपल्या कारचा वेग वाढवला. संकटाच्या या क्षणी तिला नेमकी कुणाकडे मदत मागायची याचा प्रश्न पडला होता. अचानक तिला पोलिसांना कॉल करायची आठवण झाली आणि ती आपला खाली पडलेला मोबाईल पाहू लागली. तिचा मोबाईल शेजारच्या सीटच्या अगदी पुढे पडला होता. आपला एक हात कारच्या स्टिअरिंगवर ठेवून ती शेजारच्या सीटकडे काहीशी झुकत आपला मोबाईल उचलण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिच्या प्रयत्नात आणि मोबाईलमध्ये दोन बोटाचं अंतर राहतच होतं. ती तरीही आपला मोबाईल उचलण्याचा प्रयत्न करत राहिली. मोबाईल उचलण्यासाठी ती वाकली असल्याने तिची कार आता रस्त्याने हेलकावे खात धावत होती. शेवटी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिने आपला मोबाईल उचललाच आणि तिने आपल्या सीटवर नीट बसत त्याचे लॉक काढले व पोलिसांना कॉल करणार इतक्यातच तिची नजर आपल्या रिअरव्ह्यू मिररवर गेली. मगासपासून पाठलाग करणाऱ्या त्या कारचा तो तीव्र उजेड आता नव्हता. ना ती कार तिथे त्या आरशात तिला दिसत होती. अचानक त्या मागच्या अंधारात ती कार आता कुठे गायब झाली होती कुणास ठाऊ. श्रेया तर बुचकळ्यातच पडली होती. त्या कारने तिची अर्धी नशा तर आधीच उतरवली होती. एकदा पाहावंच म्हणून तिने मागे वळून पाहिले तर खरंच मागे तिला कोणतीच कार अगर काहीच दिसले नाही. दिसला तो फक्त काळाकुट्ट अंधकार. ती अजून मागेच पाहत होती. इतक्यात समोरून तितकाच तीव्र प्रकाश पाडीत एक गाडी कानाचे पडदे फुटावेत असा हॉर्न वाजवत तिच्या कारच्या दिशेने खूप जोराने आली आणि अगदी कारला चाटूनच ती तिथून निघती देखील झाली. समोरून अचानक ती गाडी आल्यामुळे मागे वळून पाहणारी श्रेया एकदम गडबडली आणि त्या गाडीला चुकवण्याच्या हेतूने मग तिने आपल्या कारचे स्टिअरिंग जोरात फिरवले. तसा तिच्या कारवरचा ताबा सुटला आणि सुसाट वेगात असलेली तिची ती कार टेमघर धरणाचा कठडा तोडून अगदी हवेतच झेपावली आणि श्रेयाला घेऊनच मग ती टेमघर धरणात कोसळली. तर मित्रांनो, आपल्याला या कथेचा पहिला भाग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. ही कथा आपल्याला माझ्या वेबसाईटवरती अर्थात www.lekhnisangram.com उपलब्ध आहे वाचण्यासाठी. तसेच ही कथा आपल्याला ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, स्पॉटीफाय यावरती देखील ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. तिथेही जाऊन मला संग्रामचा कट्टा या नावाने सर्च करा आणि तिथेही मला फॉलो करा. भेटू लवकरच कथेच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम.
आलं
अयो संग्राम आला.